नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस. एकनाथ शिंदे, अजित पवार, बच्चू कडू, विश्वजित कदम आणि वरुण सरदेसाईंसह दिग्गजांचे अर्ज दाखल. औरंगाबाद मध्य मतदारसंघातून महाविकास आघाडीचे किशनचंद तनवाणी यांची निवडणुकीतून माघार. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून संतूक हंबर्डे यांना उमेदवारी. लातूर विधानसभेसाठी डॉ अर्चना पाटील चाकूरकर भाजपकडून रिंगणात. आणि आज वसू बारस तर उद्या धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साह. आता सविस्तर बातम्या. राज्य विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. आज अनेक पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातल्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी निघालेल्या रॅलीत भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. ठाणे मतदारसंघातून भाजपचे संजय केळकर यांनी अर्ज दाखल केला. बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अर्ज दाखल केला. याच मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी देखील आज उमेदवारी अर्ज दाखल केला. कर्जत जामखेड मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच शिर्डी विधानसभा मतदारसंघातून प्रभावती घोगरे यांनी महाविकास आघाडीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राहुरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सांगली जिल्ह्यात पलूस कडेगाव मतदारसंघात आमदार विश्वजित कदम यांनी काँग्रेसकडून तर जत मतदारसंघात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अर्ज दाखल केला. शिराळा मतदार संघात महायुतीचे सत्यजित देशमुख आणि खानापूर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून वैभव पाटील यांनी अर्ज दाखल केला. मुंबईतल्या माहीम मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अमित ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी उपस्थित होते. वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई यांनी अर्ज दाखल केला. वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड इथं महायुतीतल्या शिवसेना तसंच भारतीय जनता पक्षात मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेनं काल आमदार भावना गवळी यांना उमेदवारी जाहीर केलेली असताना भाजपकडून आज माजी मंत्री अनंत देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्याम बडे यावेळी उपस्थित होते. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार बच्चू कडू यांनी अचलपूर चांदूर बाजार मतदारसंघातून आज सलग सहाव्यांदा अर्ज दाखल केला. गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी अर्ज दाखल केला. तिरोडामधून महायुतीचे विजय रहाळगडाले, गडचिरोलीमधून भाजपचे डॉ मिलिंद नरोटे यांनी अर्ज दाखल केला. धुळे जिल्ह्यात धुळे ग्रामीण मतदारसंघासाठी काँग्रेसचे कुणाल पाटील, धुळे शहरासाठी समाजवादी पार्टीचे इर्शाद जहागीरदार तर वंचित बहुजन आघाडीचे जितेंद्र शिरसाट यांनी अर्ज दाखल केला. शिरपूर मतदारसंघासाठी भाजपचे काशीराम पावरा यांनी तर साक्री तालुक्यात भाजपचे मोहन सूर्यवंशी यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचे विद्यमान आमदार नितेश राणे यांनी कणकवलीतून तर कुडाळ मतदारसंघातून शिवसेनेचे निलेश राणे यांनी अर्ज दाखल केला. खासदार नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यावेळी उपस्थित होते. दरम्यान भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी सावंतवाडीतून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. मुंबईत सायन कोळीवाडा इथून महायुतीचे तमिल सेल्वन यांनी अर्ज दाखल केला. काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार अनिस अहमद यांनी आज वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. अहमद हे नागपूरमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. पक्षाचे अध्यक्ष विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यावेळी उपस्थित होते. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे तसंच याच मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट यांनी तर औरंगाबाद पूर्व मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाच्या वतीने औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून सुहास दासरथे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. आपल्या मतदारसंघात 2014 निकालाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आपण महाविकास आघाडीने दिलेली उमेदवारी परत करत असून पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभं राहू असं तनवाणी यांनी जाहीर केलं. नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने डॉ संतूक हंबर्डे यांना उमेदवारी घोषित केली आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून दिवंगत वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर केली. वसई मतदारसंघातून स्नेहा प्रेमनाथ दुबे, नागपूर पश्चिममधून सुधाकर कोहळे, सावनेरमधून आशिष रणजित देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाने आतापर्यंत 147 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉ अर्चना पाटील चाकूरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 7 उमेदवारांची चौथी यादी आज जाहीर केली. पक्षाने आतापर्यंत 92 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 आकाशवाणीवरून प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. येत्या 20 नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी केलं आहे.
नमस्कार, मी प्राजक्ता ज्ञानेश्वर माळी. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका आहेत. सगळ्यांना कळकळीची विनंती की हा सुट्टीचा दिवस न समजता घराबाहेर पडा आणि मतदान करा. आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना सुद्धा सजग करा. मतदान करणं एक तर आपलं कर्तव्य आहे आणि दुसरं म्हणजे तो आपला हक्क आहे. त्या एका दिवसामध्ये आपलं पुढचं 5 वर्षांचं भवितव्य सामावलेलं आहे. त्यामुळे सजग नागरिक व्हा आणि नक्की मतदान करा. धन्यवाद.
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज्यातल्या जनतेला धनत्रयोदशी तसंच दीपावलीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आजच्या वसुबारस तसंच उद्या असणाऱ्या धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर ही दिवाळी आनंद समृद्धी आणि सुखशांती घेऊन येवो असं राधाकृष्णन यांनी आपल्या समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. दरम्यान राज्य गौसेवा आयोगाच्या निर्देशानुसार गाव तिथे गोमाता पूजन वसुबारस उपक्रमाअंतर्गत जालना शहरातील पांजरपोळा गोशाळेमध्ये विश्वस्त आणि गोसेवकांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आलं. हिवरा रोशणगाव इथल्या श्रीकृष्ण गोशाळेत सरपंच शीला निलखलन किसन बर्डे यांनी गाय वासराचं विधिवत पूजन करून वसुबारस साजरी केली. छत्रपती संभाजीनगर इथंही बीड बायपासवर शारदा गोशाळेत गाय वासरांची पूजा करण्यात आली. भारतीय अन्न महामंडळ ऑनलाईन तक्रार निवारण प्रणालीचा प्रारंभ आज नवी दिल्ली इथं केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झाला. या प्रणालीद्वारे तक्रार नोंदणीपासून ते तोडगा काढण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. बँक घोटाळ्यात सक्त वसुली संचालनालयाने नागपूरच्या एका व्यावसायिकाच्या सुमारे 503 कोटी रुपये मूल्याच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. मेसर्स कॉर्पोरेट पॉवर लिमिटेड आणि त्यांच्या प्रवर्तकांच्या महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि आंध्र प्रदेशातल्या स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त केल्या आहेत. विविध बँकांना मिळून सुमारे 4,007 कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी ही कारवाई ईडीनं केली आहे. ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीत भरारी पथकाने केलेल्या कारवाईत संशयित वाहनांमधून 3,31,000 रुपयांहून अधिक मुद्देमाल जप्त केला. यात सोने चांदीच्या वस्तूंचा समावेश आहे. या वस्तूंची अधिकृत बिलं नसल्याने त्या ताब्यात घेण्यात आल्या. रायगड जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघांपैकी महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाला एकही जागा न दिल्यामुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत उपेक्षा झाल्यावर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला न्याय मिळेल अशी आशा होती, मात्र पक्षाला एकही जागा न मिळाल्यामुळे राजीनामा देत असल्याचं घरत यांनी सांगितलं. नांदेड दक्षिण मतदारसंघातील नागरिकांसाठी मतदान जनजागृती रांगोळी आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 31 ऑक्टोबर रोजी वजीराबाद इथल्या मल्टीपर्पज हायस्कूलमध्ये सकाळी 11 ते 1 या वेळेत ही स्पर्धा होणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस. एकनाथ शिंदे, अजित पवार, बच्चू कडू आणि वरुण सरदेसाईंसह दिग्गजांचे अर्ज दाखल. औरंगाबाद मध्य मतदारसंघातून महाविकास आघाडीचे किशनचंद तनवाणी यांची निवडणुकीतून माघार. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून संतूख हंबर्डे यांना उमेदवारी. लातूर विधानसभेसाठी डॉ अर्चना पाटील चाकूरकर भाजपकडून रिंगणात. आणि आज वसुबारस तर उद्या धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साह. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.